नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. फाटल्या 3 ते 4 वर्सात 8 कोटी नव्यो नोकऱ्यो निर्माण जाल्ल्यान बेकारी विशीं फटीच्यो काणयो पातळावपी लोकांक बरी जाप मेळ्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज मध्य प्रदेशांतल्या सगळ्या 55 जिल्ल्यांनी प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सलन्सचें उक्तावण करतले. अमेरिकेचे आदले राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प पेन्सिल्वेनियात आयोजित वेचणूक रॅलीत जाल्ल्या गोळीबारात जखमी जाल्यात. नागालँड, ओडिशा आणि छत्तीसगडात आयज घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास आयएमडीन उक्तायला. आणि खेळात. भारत आणि झिम्बाब्वे मदी आयज हरारे स्पोर्ट्स क्लबात क्रिकेट खेळामाळीची 5वी आणि निमाणी T20 आंतरराष्ट्रीय मॅच जातली. आता पुराय खबरो. फाटल्या 3 ते 4 वर्सात 8 कोटी नव्यो नोकऱ्यो निर्माण जाल्ल्यान बेकारी विशीं फटीच्यो काणयो पातळावपी लोकांक बरी जाप मेळ्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. रोजगाराच्या आंकड्यांविशीं हालींच आरबीआयच्या अहवालाचो उल्लेख करून मोदी हांणी म्हळें की देशांत कुशळटाय वाडोवपाची आनी रोजगाराची गरज आसा आनी ताचे दिशेन सरकार वावुरता. मुंबयच्या गोरेगाव उपनगरात रस्तो, रेल्वे आणि बंदर क्षेत्रातल्या 29,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उक्तावण आणि बुन्याद घालपी कार्यावळीत प्रधानमंत्री उलयले. महाराष्ट्राक संवसारातले व्हडले अर्थिक शक्तीस्थान आणि मुंबय ही संवसारीक फिनटेक कॅपिटल करप हो आपलो हेत आसा असे प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबय आणि आसपासच्या आगामी मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांक लागून शाराची लागसारच्या वाठाराकडेन जोडणी वाढटली, जाका लागून बायलांखातीर बऱ्यो सुविधा तशेंच सुरक्षितताय सुनिश्चित जातली अशें मोदी हांणी नदरेक हाडले. पालघरातल्या डहाणू हांगा 76,000 कोटी रुपयांच्या वाधवान बंदराकय केंद्रान मान्यताय दिल्या, जाका लागून 10 लाख रोजगार निर्माण जातले अशें तांणी मुखार सांगले. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज इंदोरा सावन मध्य प्रदेशातल्या सगळ्या 55 जिल्ह्यात प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सलन्सचे उक्तावण करतले. शाह एक पेड मा के नाम मोहिमेतूय वाटेकार जातले. पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स कार्यावळ इंदोरातल्या अटल बिहारी वाजपेयी सरकारी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात जातली. दरेका जिल्ह्याच्या मुख्यालयात जावपी ह्या कार्यावळीत खासदार डॉ मोहन यादवूय वाटो घेतले. जिल्हो पावडावेल्या कार्यावळींनी विधानसभा अध्यक्ष, उपमुखेलमंत्री आणि मंत्री हाजीर असतले. पर्यावरणाची राखण करपाखातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरू केल्ल्या एक पेड माके नाम मोहिमेक लागून इंदोर जिल्ह्यात आयज एकाच दिसा 11 लाख रोपां लावपाचो संवसारीक विक्रम करपाचे आसात. मंत्री शाह मोहिमेचो शुभारंभ शिमसुरक्षा दळाच्या रेवती रेंजात सुरू करतले. तशेंच ते ह्या वेळार पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्साच्या विद्यार्थ्यांखातीर बस सेवा लेगीत सुरू करपाचे आसात. अमेरिकेचे आदले राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प पेन्सिल्वेनियाच्या बटलर शारातल्या वेचणूक रॅलीत जाल्ल्या गोळीबारात जखमी जाल्यात. काल राती जाल्ल्या ह्या गोळीबारात एक बंदूकधारी आणि एकल्याक मरण आयले, आणिक एकाची भलायकी गंभीर आसा. माचयेर उलयतना गोळीबार जाले उपरांत ट्रम्प जमनीर पडले तेन्ना गुप्त सेवा एजंटांनी तांकां धरले. तांच्या तोंडार रगत आशिल्ले. ट्रम्प सुरक्षीत आसात आणि चौकशी सुरू आसा. ट्रम्प हांणी एका निवेदनात गुप्त सेवा आणि कायद्याची अंमलबजावणी करपी संस्थांचे उपकार मानल्यात. तशेंच गुळी उजव्या कानाच्या वयल्या भागाक लागल्या अशी माहिती तांणी दिली. राष्ट्राध्यक्ष जो बायडन हांणी ह्या हिंसाचाराचो निषेध केला आणि ट्रम्प सुरक्षीत आशिल्ल्यान आपूण उपकार मानता अशें तांणी सांगला. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या घडणुकेचेर हुस्को उक्तायलो. नागरिक प्रधान उपक्रमांक चालना दिवपाक प्रसार माध्यमांनी सरकार राक आधार दिवचो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. एक पेड माके नाम ह्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे उदाहरण दिवन प्रधानमंत्र्यांनी सांगले की संवसारीक पावड्यार ह्या उपक्रमाची तोखणाय जाल्या आणि प्रसार माध्यमां ही एक भौशीक चळवळ करपाक मदत करूंक शकता. भारताच्या फुडल्या 25 वर्सांच्या प्रवासात दिसाळी आणि नेमाळ्यांची भूमिका तांणी अधोरेखित केली आणि प्रसार माध्यमां लोकांक तांच्या ताकदीची जाणविकाय करून दितात म्हण तोखणाय केली. मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलात इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवराचे उक्तावण करताना त्यांनी ही माहिती दिल्या. या वेळार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुखेलमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आयएनएस अध्यक्ष राकेश शर्मा हजर आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलावेल्यान आयकतात. 16व्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया हांणी शेनवारा छत्तीसगडातल्या बस्तर जिल्ह्याच्या मुखेल कार्यालयातल्या जगदलपूर हांगा आयोगाच्या वांगड्यांची आणि पंचायत प्रतिनिधींची बसका घेतली. या वेळार बस्तराच्या पंचायत प्रतिनिधींनी अर्थिक आणि भौगोलिक आव्हानां मतीत दवरून वाठाराच्या उदरगती खातीर तांकां सुचोवण्यो केल्यो. आयोगाचे अध्यक्ष आणि वांगड्यांनी एक पेड माके नाम अभियानांतर्गत जिल्हाधिकारी परिसरात रोपा लायली. चार दिसांची छत्तीसगड भेटेर वचून अर्थ आयोगाचो पंगड नवी दिल्लीत परतला. अंदू 20 ते 24 नोव्हेंबर मजगती गोयात पहिली संसारीक ऑडिओ व्हिज्युअल मनरिजवण शिखर परिषद वेव्सचे आयोजन जातले. दिल्लीत कर्टन रेझर कार्यावळीक संबोधित करतना गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले की भारत हो संसारातलो एक व्हड फिल्म निर्मातो देश आसा. भारताची प्रसारमाध्यमां आणि मनरिजवण उद्देगाचो फुडार घडोवपा खातीर वेव्स ही कार्यावळ महत्वाची थारतली अशेंय तांणी म्हळां. या वेळार संबोधित करतना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला की भारताच्या मनरिजवण उद्देगाच्या उदरगतीत वेव्स हो महत्वाचो मार्गदर्शक थारतलो. प्रसारमाध्यम आणि मनरिजवण उद्देगात चडांत चड नोकऱ्यो निर्माण करपाचेर लक्ष केंद्रीत केला अशेंय तांणी स्पष्ट केले. इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयान पाकिस्तानचे आदले प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांची बायल बुशरा बीबी हांका बेकायदेशीर लग्न प्रकरणात निर्दोष थारायल्यात. इस्लामी लग्न प्रकरणात तांचेवेले आरोप न्यायालयान न्हयकारले. राजिकादारान तांच्या लग्नाच्या कायदेशीरपणाक आव्हान दिले. नागालँड ओडिशा आणि छत्तीसगडात आयज व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास आयएमडीन उक्तायला. मंगळार मेरेन मध्य महाराष्ट्रातल्या कोंकण गोय आणि घाट वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यताय आसा. आयएमडीन आयज आणि फाल्यां किनारी कर्नाटक वाठार आणि दक्षिण कर्नाटकात लेगीत उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. जाल्यार फाल्यां तेलंगणा मराठवाडा आणि विदर्भ वाठारात लेगीत मोठो पाऊस पडपाची शक्यताय आसा. क्रिकेटीत आयज हरारे स्पोर्ट्स क्लबात जावपी खेळामाळेचे 5व्या आणि निमाणे टी20 मॅचीत भारत झिम्बाब्वे आड खेळटलो. ही मॅच सांजे 4:30 वरांचेर सुरू जातली. भारतीय पंगडान यजमान पंगडाचेर आदीच 3-1 अशी जैतिवंत आघाडी घेतल्या. या खेळामाळेच्या पहिल्याच मॅचीत हार सोसल्या उपरांत शुभमन गिलच्या फुडारपणाखालच्या भारतीय पंगडान मुखावेल्या 2 मॅचींनी जैत जोडले. काल जाल्ले 4थे मॅचीत भारतान झिम्बाब्वे आड 10 विकेटींनी व्हट जैत जोडला. झिम्बाब्वेन थारायल्ल्या 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन 152 धावड्यो काढल्यो. हाका जाप दितना भारतीय पंगडान फकत 15.2 ओव्हरींनी लक्ष साधून जैत जोडले. यशस्वी जयस्वाल हाका 93 धावड्यो काढिल्ल्यान मॅन ऑफ द मॅच पुरस्कार फाव जाला. विम्बल्डन टेनिसात आयज लंडनातल्या ऑल इंग्लंड क्लबाच्या सेंटर कोर्टात संसारी क्रमांक 2चो खेळगडो नोवाक जोकोविच आणि स्पॅनिश चॅम्पियन कार्लोस अल्कारास हांच्या मदीं दादल्यांच्या एकोड्या गटातली फायनल जातली. ही मॅच सांजे 6:30 वरांचेर सुरू जातली. विम्बल्डन फायनलीत अल्कारासाचो हो दुसरो खेळ जाल्यार नोवाक जोकोविच 7 फावटी चॅम्पियन जाला. जोकोविच हो रॉजर फेडररच्या विम्बल्डन दादल्यांच्या 8 एकोड्या सर्तीतल्या विक्रमाक बरोबरी करपाक झुजतलो. मजगती वेल्सची राजकन्या केट मिडलटन कॅन्सराचे निदान जाले उपरांत आता बरी जाल्ल्यान विम्बल्डन फायनलीत हाजीर रावतली अशे कॅसिंग्टन पॅलेस कार्यालयान सांगला. चॅम्पियनशीप जिखपी खेळगड्यांक ती ट्रॉफी दितली अशे थळाव्या माध्यमांनी म्हळा. हाचे आदी काल सांजे चेक रिपब्लिकाची बार्बरा क्रेझिकोवान इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी हाका 6-8, 2-8, 2-8, 6-8, 4 अशा सेटांनी हारयली आणि विम्बल्डन बायलांच्या एकोड्या सर्तीत पहिलो खिताब जिखलो. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. फाटल्या 3 ते 4 वर्सांत 8 कोटी नव्यो नोकऱ्यो निर्माण जाल्ल्यान बेकारी विशीं फटीच्यो काणयो पातळावपी लोकांक बरी जाप मेळ्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज मध्य प्रदेशातल्या सगळ्या 55 जिल्ह्यांनी प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सलन्सचे उक्तावण करतले. अमेरिकेचे आदले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पेन्सिल्वेनियात आयोजित वेचणूक रॅलीत जाल्ल्या गोळीबारात जखमी झाल्यात. नागालँड ओडिशा आणि छत्तीसगडात आयज घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास आयएमडीन उक्तायला. आणि खेळात भारत आणि झिम्बाब्वे मधी आयज हरारे स्पोर्ट्स क्लबात क्रिकेट खेळामाळीची 5वी आणि निमाणी टी20 आंतरराष्ट्रीय मॅच जातली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.